महाराष्ट्र. मी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आयरे, नांदगाव तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड नगरपरिषदेची निवडणूक लढवत आहोत. प्रभाग क्रमांक 14 उमेदवार सौ शारदारावल आयरे निशानी बॅट, तसेच माझा मुलगा विशाल राजेंद्र आयरे निशानी पंखा यांना प्रचंड मताने विजय करा ही नम्र विनंती. प्रभागातील विकास कामाचा झंझावत कायम ठेवण्याची जबाबदारी मी घेतो. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे वचन देतो. जय भीम, जय महाराष्ट्र.